कारण पैसे पैशाची मालकीनच त्याची बायको आहे. बायकोजवळले पैसे माऊली कोणाला असतील? लाखात एखादी येडपट असती ती नवऱ्याचे पैसे भावाला देती. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब समुद्राच्या पलीकडे झोपलंय समजायचं. अशी ज्याला बायको भेटली त्यानं बाई संलग्न केलंय म्हणायचंच नाही, साडी नेसती म्हणून बाई म्हणायचंय. वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे, आयंदळ घोडीशे पायंदळ भाला आणि अवकुसळ बायकोशी रिकामी जागा भाला. विठाला विठाला. एकदा आम्ही माळेगावून घोडी आणली, त्याला पैसे दिले 3.5 लाख रुपये. म्हणलं घोडी देऊ? ते म्हणलं चांगली घोडी. ते म्हणलं बाबा पैसे तुला देतो पण 1 लाख रुपये ठेवतो मी, चलून पाहिन. 3 चाली असल्या तर वरचे लाख देईन, नाही तर ते घेऊन येईन आणि तुला घोडीने आणून घालीन. घोडीला 3ही चाल चालल्या होत्या, बारकी होती, मधली होती, मोठी चाल होती. मोठी चाल चांगली होती, 45-40 स्पीडनं पळायची. हातातल्या तांब्यातलं पाणी सांडित नव्हती, पण लोम काढलेल्या बोरी खालून जात होती. चांगल्या बोरीला काटे आले, मी आखडायलो तरी बोरी खालून गेली. मी उडी टाकली तर अथोत्तर वाचलं. मग अशा घोडीवर बसल्यापेक्षा पायी पायीच गेलेलं बरं ना आहे का? आणि इकडचे पैसे भावाला देती अशा चुडेलनी संग संसार करण्यापेक्षा इदूर राहिलेलं बरं ना. कर्कशे संगती,
कर्कशे संगती, कर्कशे संगती, कर्कशे संगती,
कोणाचा पुरावा आहे? देहूतल्या मालकांचा. कर्कशे संगती, दुःख उदंड फजिती. ज्याच्या जीवनात कर्कश बायको आहे त्याला सोन्याचा बांगला असला तरी समजायचं मी मसन वाट्यात मुंडक्याकून जळायलो. हो, हे 6 सुखापैकी 1 सुख असते. बायको चांगली भेटणं पण त्याला सुद्धा प्रारब्धच लागते. लय माणसं सगळी श्रीमंती पण त्याच्यानच बेजार आहेत. या ते कसा अहो, आमचे लोक सरळ सांगतात नवरा यशनी असल्या बाई बेजार. बाया का इतक्या सोयीच्या का बापा? 69,000 पगार आमच्या मित्राला, रुपड्या राहीन, हप्त्यात 3 हॉटेलला जेवायला. ते म्हणली मी नाही स्वयंपाक करीत. ते म्हणलं मला फाशी घेऊ वाटायली. मी म्हणलं घेऊ नको, आता पळणार तू याच्यात, आता किती मुसळ खाय, आता ताण घेऊ नकोस, पाप लागत असते, आत्महत्या करू नकोस. विठाला विठाला. काही काही लय चांगल्या बायका नालायकाचा सुद्धा संसार करायला. महाराष्ट्रात इतक्या पवित्र बायका आहेत, कवडीची अक्कल नाही काय हराम खोरायला, पण मायबापाचं नाव करण्यासाठी त्या संसार करतात. इतक्या पवित्र बायका आहेत महाराष्ट्रात. हो, आणि काही काही अशाच. आमची ती एक बाई आली, म्हणली माय महाराज घरीच आहेत का तुम्ही? म्हणलं हो. आणि आज काहून घरी? आणि म्हणलं कुठं कापूशा चल जाऊ का? कीर्तनच नव्हतं, लयच किनार. घरचं खळ चोरान नेलं, दुसऱ्याची कंस चोळायली. अशा लय असत्या. तन या माझ्या घरीच का तुम्ही? तुम्हाला बरंच करमायलो पहा इतरो. हो, आणि तुम्हाला बरीच झोप येईल. म्हणलं झोपो तो गोदडे घेऊन, काय ताण घेऊ नकोस. तुमचं काय काम आहे? महाराजीन कुठे आहेत? आणि म्हणलं मी घरीन, ती कुठं जाईन? मागच आहे महाराजीन. हरिपाठ पाठ नाही पण तिला महाराजीन असतच. ते महाराजाची बायको महाराजीन, मास्तरची बायको मास्तरीन, एक आणि एक किती म्हणजे 80. डॉक्टरची बायको डॉक्टरीन, उलट्या झाल्यावर काय प्यावात म्हणली बेशी प्यावा. हो, पोलिसाची बायको साहेबीन, चोर धरल्यावर काय करावं म्हणली खिडकीतून सराव. चोट्ट्याची बायको चोट्टी म्हणत नाहीत. मृदुंग्याच्या बायकोला मृदुंगी म्हणत नाहीत. महाराजाच्या बायकोला महाराजीन म्हणतात, हरिपाठरी वस्तीचा. हो महाराजीन घरीच येत काय? म्हणले हो. भाज्याचं पीठ द्या. ती महाराजाची बायको होती, तिनं का असं डब्यात थोडीच वाटी खुपसून दिली, असंच दिलं उधळून. महाराजाची होती ना ती. महाराजाच्या बायको घेतल्या, लय हसल्यात. तुम्ही लय तुकाराम महाराजाच्या चुलते आहेत का? तुमचे तर चेहरे पाहिल्या पाहिल्या कळत आहे. शेजारीन उठायच्या आधीच तिचे फुलं चोरीतात. शेपुड्यातून तुमच्यात काय फरक आहे? हो, ती उठायच्या आधीच फुलं तोडी, तीन महादेवाला वाहती. आणि चोरून फुलं वाहणार नाही, फुलं असते तो येते. दगड हाणले दगड
येते तैसे दगडावरी. मंत्र पुष्प देवाश्री, मंत्र पुष्प देवाश्री, मंत्र पुष्प देवाश्री, पुष्प देवावरी, पुष्प देवावरी, पुष्प देवा.
दुसऱ्याच्या काही गोष्टी चोरून किंवा देवाला अमान्य असा जरी एखादी पूजा केली तर दगड देवाच्या अंगावर टाकले इतकं पाप लागते. शेजारणीनं पाणी घातलं आणि चारला चुटून फुलं चोरली, पाहच्याला फुलाचा पत्ता नाही, जशी शिळीच गेली ती झाडावर. काय काय द्वारकाबाईन, काय वत्साबाईन, काय कस्तुराबाईन, काय अंतिकेन, काय बबे, काय चेतुरे, आग लागू ते ह्या वागण्याला. भज्याचं पीठ द्या, दोन चार मिरच्या नेल्या, आम्हाला काय द्यायचं तिल देईल आणि भुत्याला घायला, भागवताची दाळ होती आणलेलं. पाचच काम नाही, हॅलो असा पाईप दिलाय मालकानं, काय ताण आहे त्याला. मी जाता जाता विचारलं, जीजी भज्याचं पीठ कशाला? बापा तू अचुलता कहाच पित नाही, आज पिऊन आले तर मला वाटलं जरशी भजेच काढून द्यावा. पाशी जीजी नाही का तारानं पाय बांधून समुद्रात टाका. अजे काय काय लय पागल ह्या
विठाला विठाला विठाला.
काही आशा बी आणि काही नालायकाचं नाव करतात. मायबापाचं नाव मोठं केलं इतक्या पवित्र आहेत मी, त्याचं अंतकरण द्रवीन इतके सुंदर सकडवे आहेत देवा. मी तुझ्या पायावर रक्ताचा सडा करीन रे प्रभू, तो का जीवत नाहीत आमच्या हातात. काय निष्ठा असेल या लोकांची, हे कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. या घरातला प्रत्येक जण त्या निष्ठेतला होता, त्या निष्ठेतला. एके दिवशी दिपाळीचा सण आला, म्हणून नाचे मागे मागे सांगतोय. आईसाहेब नामदेवाला म्हणतात, नामा दिपाळीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या इथं विटेवरचा मालक आंघोळी करता येईल खरे? नामदेवराने सांगितलं, आईसाहेब रोज देवाला नित्य उपचार असतात, आज तर दिपाळीचा सण आहे, धनत्रयोदशी, 5 दिवसाचा सण आहे. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अमावस्या, लक्ष्मी, धनत कुबेर पूजन, बलिप्रतिपदा, पाडवा, यमदितिया, भाऊबीज, ह्या 5 दिवसात मंदिरात फार मोठा उत्सव असतो गाई, अशा उत्सवात आपल्याकडे कसं बोलवायचं? नामा फार दिवसाची इच्छा आहे रे, देवानं पहिल्या दिवशी आपल्याकडे आंघोळी करता यावा. रुण सांगतोय रुण. नामदेवरायनं आईला विचारलं, आई मला जसं कळतंय तसं आपल्या घरात उठणं नाही ग. आणि देवाला केशर कस्तुरीचं उठणं लावते, वेदाम घोष पुनितायाम पंचगव्यास्ति मंत्रो जार सर्वास्तिता भय व्याप्तिना सर्वस्थितो हिरियाति संगा कंचनम हेम भुवनाति सर्वायाम आपांपति निर्भयो सरितातिवोगायम यतस्नानोदक शुद्धो भव सर्वस्थितेषु यत पुनितायाम भोगाचारयो. माय एवढा मोठा भोग असतो ग, आणि एवढं सोडून आपल्याकडे साधं उठणं सुद्धा नाही. रुण सांगते रुण. गोणाबाईनं सांगितलं, नामा 5 दिवस एका श्रीमंताचा दसरा काढाय, 5 दिवस एका श्रीमंत घराचा दसरा काढा, आणि त्या दसऱ्याच्या बदल्यात निठोभर तिळ मागितलेत रे, निठोभर तिळ मागितलेत. त्या श्रीमंत बाईनं तिळ देऊन टाकले होते तिळ. नामदेवराय म्हणतात, ठीक आहे आई, निदान उठणं तरी आपल्याकडे बोलण्याचा प्रयत्न करतोय. मंदिरात गेले, साक्षी गणपती आहे पांडुरंगाच्या मंदिरात. नामदेवरायच्या पायरीपासून वरी जाताना डाव्या हाताला साक्षी गणपती आणि उजव्या हाताला महाराष्ट्रातल्या निष्ठावंत वारकऱ्याची समाधी आहे. त्या वारकऱ्याचं नाव आहे जळोजी मळोजी नावाचे सुतार होते, पांचाळ होते ते. पांडुरंगाचा बर्माटी सागाचा मंडप जो बांधला तो त्यांनीच, तो महिन्याचे वारकरी होते, निष्ठावंत वारकरी. संप्रदाय निष्ठावंत लोकांचा चाललाय, भंगाऱ्यावर नाही. विठाला विठाला परवाला आमचा एक मित्र भेटला, ते म्हणला मी लय सुंदर कीर्तन करतो. म्हणलं कीर्तनात धोतर नेसतून घरी गेल्यावर मलंग भाईवानी कपडे घाल, तू तुला येम इतका हानीन भडव्या, इंच भर जागा ठेवणार नाही तुझी लाल करायची. विठाला राजे हो, नाटकात नाटक चलत नाही तर परमार्थात नाटक
कसं? खोटा परिहारा,
तिथे नाही खोटा चालत परिहार जानसी अंतर पांडुरंगा देखावेल किंमत नाही
सोंगे छंद काही देवा गोडाईसे नाही देवा गोडाईसे नाही देवा गोडाईसे नाही सोंगे छंद
छंदे देव जोडे आईसे नाही या संप्रदाय सोंगान नाटकान देखाव्यान देव प्राप्त होत नाही या संप्रदायात निष्ठा लागते निष्ठा निष्ठा निष्ठीवाले तर लय नदी लोळायलेत विठाला विठाला माऊली विद्वत्तेला किंमत नाही एखादा म्हणित असेल मला पक्वात चांगला वाजिता येतो तर या भारतातले दोन मुसलमान विदेशात गाजले पक्वाद वाजवायला असं काही नसतं कलेवर आपण गाता येत असेल त्यांना जर साधू होत असेल तर तमाशातल्या लोकांना कुठं कमी स्वर येत मला तर वाटतं आपल्याला अजून ऑस्कर पुरस्कार आपल्या वारकऱ्याला अजून कोणालाच भेटला नाही ते फिल्मी सृष्टीतल्या गुलजार नावाचा गायक होता मुसलमानाचा त्याला ऑस्कर पुरस्कार हा विदेशातला भेटत असतो मग विदेशातला ऑस्कर पुरस्कार भेटला तो वारकरी होऊ शकतो का नाही 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 या संप्रदायात सोंग नाही चालत या संप्रदायात निष्ठा पाहिजे निष्ठा निष्ठा मला फार गाता येतो सोंगळ्या तू वागतो का नीट विठाला विठाला काय सांगत होतो नामदेवराय साक्षी गणपतीपाशी उभे राहिले उजव्या हाताला आता त्यावेळेला ती समाधी नव्हती समाधी आत्ता झाली उजव्या हाताला आत्ता समाधी त्यावेळेला नव्हती गणपती बाप्पाच्या जवळ उभे आहेत आणि नामदेवरायाच्या सानिध्यात विटेवरच्या मालकाचा काकडा ऐकायला काशीतले मालक असायचे महाराज काशीतले मालक उजव्या हाताला नामदेवरायला जागा होती उजव्या हाताला याचं कारण सांगू का वारकरी संप्रदायात फेटा बांधून कंबर बांधून उभं राहून कीर्तन करण्याची प्रथा ही नामदेवरायानं सुरू केली आणि या परंपरेला शिक्कामोर्तब काशीतल्या मालकांनी केलंय काशीतल्या मालकांची परंपरा आहे एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव भगवान शिवशंकर वारकऱ्यातले शिरोमणी तिथून आव संप्रदायच तिथून भजनच माऊली तिथून सुरू झाले कोण भजन केलंय
भजन करी
नारद तुंबर सांब गायन करी भजनी परंपरा शंकरांची वारी सुद्धा ही परंपरा शिवजींनी सुरू केली भगवान शिवशंकरांनीच वारी सुरू केली एक जण म्हणला आम्ही 20 वर्षापासून वारी करतो मग हंतू का आम्हाला अरे तू 20 वर्षापासून जातो सुंबळ्या विश्व निर्माण झालं विटेवरचा मालक जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर आणि त्यावेळेस पासून काशीतल्या मालकानं वारी सुरू केली तो तिळभर करायला आणि इळभर सांगायला लोक दळी तू का सोंबळ्या विठाला विठाला भगवान शिवजीच्या सानिध्यातली जागा रिकामी होती विटेवरच्या मालकाने खुणावलं प्रभू नामदेव मागवित उठले प्रभू नामा चला रुण सांगतोय नाच नाही दोन्ही सांगतोय भगवान शिवजी स्वतःहून साक्षी गणपतीच्या जवळ गेले आणि नामदेवरायाच्या दंडाला धरून काकड्यात आणलंय. नामात सलान काय येत नाहीत प्रभू. जीवनात आईने एकच काम सांगितलंय. काय काम आहे? आज मालकाला आंघोळीला घरी न्यायचे. शिवजीनं सांगितलं नामा ही अशक्य गोष्ट आहे रे राजा. कसं शक्य? आज धनत्रयोदशी आहे आणि या परमपावन पर्वावर विटेवरच्या मालकानं मंदिरात एवढी लाखो वारकरी जमलेली आहेत. हा सोहळा सोडून एकट्या तुझ्या घरी येणं कसं शक्य? गोष्ट अशक्य आहे प्रभू. पण आईनं शब्द टाकलाय. आतापर्यंत काही मागितलं नाही होते आईनं, काही नाही मागितलं. याच्याकरता तो शब्द खोटा होतोय, माझ्याच्यानं पूर्ण होत नाही म्हणून मला नकोस वाटतंय, दूर राहा वाटायला. आज काशीतल्या मालकाने सांगितलं मी प्रयत्न करतो. नामदेवरायन सांगितलं मालक जर प्रभू येत असतील तर मी काकड्याला तिथं बसतो, नाही तर विघ्नहर बाप्पा गणेशाच्या पायापाशी बसू बसून मी काकडा ऐकतो. वरच्याला कर्मतव्य नामदेवराय नसल्या. शिवजींना विचारलं प्रभू काय झालं? काही नाही म्हणे प्रभू, नामदेवरायची इच्छा आहे. तुम्ही आज स्नाना करता गोडाबाईनं पाणी तापवलंय, तुम्हाला यावं लागतंय. विटेवरच्या मालकानं सांगितलं एवढा मोठा भक्तांचा सोहळा सोडून मी तिकडे येऊ कसा? हे शक्य नाही. नका जाऊ प्रभू, नामदेवराय इकडे येणार नाहीत, येणार नाहीत. विटेवरच्या मालकाच्या डोळ्याला पाणी आलंय नामदेवरायच्या विरह करता. आणि विटेवरचे मालक रडत असताना एकादशनयन पाझरती शिवजीला 11 डोळे येत. ज्या वेळेला शिवजीला मुख 5 आहेत त्यावेळेला डोळे 11 येत, आणि ज्या वेळेला शिवजीला 1 डोळे येत, 1 मुख आहे त्यावेळेला डोळे 3 येत. योगी दिसतो विचित्र त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र बाळा जो जो रे, कुलभूषणा निज बाणारायणा बाळा जो जो रे. योगी आलासे विश्रामा निज बाणारायणा बाळा जो जो रे. एक पाळणा गायला संतोष रोणी नामदेवराय, असे पाळणे म्हणी जा. ते वाळवंटात पाळणी की ते त्या पाळण्याची पुस्तक घ्यायला यायची उडी. पहिल्या दिवशी जन्मल बाळ, दुसऱ्या दिवशी खात या केळ, आणि तिसऱ्या दिवशी फेकला गुलाल जुबाळा जुरे. वाहून जाशी ना अशी पाळणे म्हणल्या. काही म्हणतात काही बी बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले उलती नाही वाचीस का? कोण म्हणलं तुला असं? बायकांनी भजन करायचं पण गाथ्यातलं करायचं, मालिकेतलं म्हणायचं. आणि पुन्हा एक नियम सांगतो, तुम्ही तुमच्यात करायचं. विठाला विठाला एकादश नयन पाझरती. डोळे रडू लागले. विटेवरच्या मालकाने विचारलं प्रभू तुम्ही का रडतात? भगवान शिवशंकराचा कंठ दाटून आला आणि विटेवरच्या मालकाला बिठी मारली. प्रभू या संप्रदायाची धुरा ज्याच्या हातात दिली, धुरा सांभाळणारा इतका निष्ठावंत वारकरी नामदेव आहेत, त्याच्या कर्तव्याचा बोज माझ्या डोक्यावर आहे. माझ्या डोक्यावरच्या गंगेचं वजन कमी आहे, इतकं नामदेवरायच्या भक्तीचं वजन माझ्या डोक्यावर आहे. आणि नामदेवराय माझ्या बाजूला राहिले की मला करमत नाही. हे काशीतले मालकांचे उद्गार आहेत. आणि विटेवरच्या मालकानं सांगितलं प्रभू शिवजी सबदेवों के बाबा भगवान शिवजी, नामदेवरायाने केलेल्या भक्तीचं कर्ज तुमच्या डोक्यावर गंगेपेक्षा वजन शिल्लक तुम्हाला वाटतंय, याच्या पलीकडचं सांगू का शिवजी? नामदेवराय जवळून गेले की अंतकरण शरीरातलं बाजूला गेल्यासारखं वाटतंय. हे विटेवरच्या मालकांचे शब्द आहेत. काय कर्ज असेल या भक्तीचं? आणि विटेवरचे मालक तात्काळ उतरले आणि शिवजीला सांगितलं नामा आपल्यापासून दूर जाणं हे चुकीचं आहे, आपल्याला काही किंमत नाही, याचं कर्ज आहे आपल्या डोक्यावर, मी जातो आंघोळी करता. नामदेवराला जवळ बोलवलं, एक ऋण आहे, ऋण ऋण ऋण. आता म्हणूनही नाचे मागे मागे बघा. मालक जवळ आले आणि जवळ आल्याच्या नंतर नामदेवराला सांगितलं नामदेव आंघोळीची अवस्था, पाणी गरम आहे, छान वा अंगाला उठणं. ऐकान प्रभु, माझ्या आईनं जे उठणं केलंय ते तुम्हाला आयुष्यभर तितकं सुगंधी उठणं भेटणार नाही. कारण तुमच्यापाशी जे उठण्याची सुगंधी द्रव्य देणारी माणसं ही पैशावाली येतं. आणि सगळ्या पैशावाल्यांचा पैसा कष्टाचा असतो असं काय नसतोय, काय विषय नसतोय. एका माणसाची देशीची 14 दुकानं त्याच्या बापाच्या तिरवीला मला नेलं. देशीची 14 दुकानं, देशीची, आणि त्याच्या बापाच्या तिरवीला मग कीर्तन. मी एकदा चारी पोरायचं नाव घेतलं, ते मधला कीर्तन घेणारा तुम्ही नाही बरं, मधला कीर्तन घेणारा म्हणला तुम्ही, जास्त त्याचं नावच नाही घेतलं. मी म्हणलं याच्या दुकानामुळं महाराष्ट्रातल्या कोटी बाया विधवा झाल्या, याच्या दुकानावरली दारू पेल्यामुळं. आणि मी जर कीर्तनात याचं जास्त नाव घेतलं तर मी मरण मी विदूर होईल, त्यामुळं मी याला कशाला चोंभाळू या नालायकाला. लावित असन बुक्का तितक्या पुरतं दोन चार बाऱ्या नाव घेतलं, इतक्या बाऱ्या कुठं चोंभाळायचं. नालायकाला जास्त चोंभाळणं ब्राह्मण कापल्याचं पाप लागतंय.
ऐका पंडित जन तुमचे वंदित ऐका पंडित जना तुमचे वंदी तो चरा करुणा
दोन्ही यजमाने सुरुवातीला त्यांचं नाव घेतलं. यायच्यावरच जर अर्धा घंटा बोललं तर मला देवाला कोणानार कट्टा का देवाला पण कळायचं नाही. यजमानांची स्तुती करणं नाव घेणं योगदनवेळेस ठीक आहे, कोरक त्याला दळायचं का. ऐका पंडित जन वंदितो चरण नका करू नर स्तुती माझी परिसावी विनंती नैवम गिरगावकर लिखितम. हे गिरगावकरांनी लिहिलंय का. इतराची स्तुती आम्हा ब्रह्महात्या त्या विठ्ठला वाचून निंदा थुवा स्तुती करावी देवाची कीर्ती मानवाची गाऊन. हे का नशा पेणाऱ्यांनी थोडीच लिहिलेले अधिकाऱ्यांचं वाक्य ना मर्यादित. माझं मत आहे चहाला चव येण्यापुरती पत्ती टाकावा. डबा भरलेला होता म्हणून तिनं अर्धा किलो पत्ती टाकली, चहा एका वंगणे कळत न गेलं. मर्यादा आहे मात्र असली पाहिजे. जेवताना लोणचं किती असा वरण टाकलं चमचा भरून लोणचं वाढ दुर्डीभर पाहुणे जातानाच नागपुशीत गेले त्याच्या वासानच सर्दी झाली. मर्यादा. एका बाईकडे 5 क्विंटल सोनं आहे, मंगळसूत्र किती वजनाचं घालाव. हाय तुझ्या नवऱ्याकडे 5 क्विंटल सोनं पण जरा हिशेबात राह ना. तिनं भोगीच्या दिवशी 2.5 किलोचं मंगळसूत्र घातलं, वजनच सक्रातीच्या दिवशी मेली. अख्ख्या गावाची सक्रात मातीत घातली. इतका नालायकपणा नसायला पाहिजे. विठाला विठाला एका माणसाकडे लहानपणी पैसे नव्हते, मोठं झाल्यावर पैसे आले. पण लहानपणी पॅन्ट घालित होता आणि मग धोतर घालित होता. पैसे आल्यावर म्हणला इन करायची. कुत्रे डसले ना त्याला, कारण कुत्र्याला माहित असतो धोतरावर इन करायला म्हणजे ह्या तीन आलाय की आपण याला चाव. विठाला विठाला नामदेवा कुठं आहे तुमच्याकडे. नामदेवरायन सांगितलं देवा तुमच्याकडे जे सुगंधी उठणं आहे का याच्यात जो सुगंध आहे का हा वाखाणण्या योग्यतेचा आहे. पण माझ्या आईनं जे उठणं केलंय या सुगंधाचं वजन किंवा वर्णन करण्याची विधात्याला ताकद नाही. कारण सुदाम कष्टाच्या दामातून उत्पन्न झालेले तिळ आहेत. आणि कष्टाच्या दामातून उत्पन्न झालेल्या तिळाचा सुगंध मोजण्यासाठी विधात्याकडे तराजून असतंय. विटेवरचे मालक म्हणले येतो. पण नामदेवराला सांगितलं नामा म्हणून नाचे हा म्हणून नाचे. किती खाली येतो पा भक्तीचं टोक काय केल्याच्या नंतर किती खाली येतो. नामदेवरायाला सांगितलं नामा मी तिकडे आल्याच्या नंतर बाकीच्यांची काय परिस्थिती होईल रे मी जर मंदिरात नसेल तर. नामदेवराय म्हणले देवा ते पण अवघडच हो, सणाच्या दिवशी किती लोक आले. थोडा कडक आवाज वाढवा. सणाच्या दिवशी अवघडच आहे. पण विटेवरच्या मालकानं सांगितलं नामा गोणाई साहेबाचा शब्द खोटा हो द्यायचा नाही. तुला काम सांगितले नामा मी आंघोळीला तुझ्या घरी जातो पण माझ्या जागेवर तुला थांबावं लागल. आमदाराला पोरग झालं माऊली, होता असतील पोरग वगैरे थोडीच होत असतील. आमदाराला पोरग झालं, आमदाराला आणि पोरग 22 वर्षाचं झालं. तर फॉर्म भरताना पोरानं बापाची कॉलर धरली, मला आमदार व्हायचंय. आणि बाप म्हणला मी मरूस तर तुला हो देत नाही, आमदार मला व्हायचंय. सामान्य गोष्ट नाही माऊली, बाप पोराला पद देत नाही. बाप बाप पोरग कोणाच्या कोणामुळे झाले?
बापा
चिमणे महाराज देतो का बाप पोराला पद? बाप पोराला पद देत नाही. भारतात कितीतरी घराणे ऐकायला भेटतील तुम्हाला. बाप पोराच्या हातात चाव्या देत नाही. नोटा कळणत त्याला, इच्छीला 10 ची म्हणायले, 100 चीला 20 ची म्हणायले. हो झोपताना किली गुंट वाचायली, किलीनं खाऊन झालं. करजुड्याला किली बांधली होती, ती घासू घासू किलीनं खाऊन झाले त्याच्या कमराला, तरी टपर केचकार भर देईन पोरग पोराला. ते का महाराजाला थोडाच द्यायचा होता. बाप देईन बाप 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 पोराकडे. हो कळकट काळा मुचूक संदक, पहिले काळे संदक होते. त्याला खपक्या 1.5 किलोचं कुलूप, गळ्यात करजुडा आणि त्याला काळी मुचूक चाबी, आणि ती चाबी गळ्यात अडकलेली. आणि काही नाही त्या संदकात, जुने पिस. मथारी भीतीला टेकल्या, सुनानं चाबी काढून घेतली आणि तिला फुकायला गार्ग काढायच्या निमित्तानं माग गेली. आणि संदूक उघडा तर पिस घऱ्यावरच फाटले. ते लई दिवसापासून सांदकात होते ना, उकडले की फाटले, उकडले की फाटून गेले पिस सांदकात. तरी पण या टपऱ्या मथारीनं चाबी दिली नाही कोणाला, सुनाला बळच आली का? सुन वरून थोडीच पडली, हिला पोट्ट झाल्यामुळे ती आली ना. मला सांगायचंय की रक्ताच्या नात्यातल्याला पद देऊ शकत नाहीत. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा पाप म्हणतात. एक सोपी व्याख्या सांगू का? गिरगावचा बाळू, बसलेले सगळे, उभे सगळे, कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे ज्याच्या हातात आहे त्याला विटेवरचा बाप म्हणतात माऊली. सामान्य ताकद आहे. वृक्षाचे पान आले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तुम्ही मला पाहता आणि मी तुम्हाला पाहतो, तुम्ही मी बोललेलं ऐकता आणि तुम्ही ऐकत असताना काय प्रतिक्रिया देता हे मी पाहतो. ताकद कोणाची आहे?
हे कवी ऐक मी एक नारायण
कवी ऐकवी एक नारायण किंवा साळुंकी मंजूळ बोलत सेवानी बोलविता धनी वेगळाचे. तुझी या कृपेने वेदासी बोलने सूर्यासी चालने तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. आणि एवढ्या मोठ्या मालकाने स्वतःचं पद देऊन टाकलं.
तुझं ऐसा कोणी उदारा निराशी, तुझं ऐसा